दायकम् संसार ताप शमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानंद सद्गुरुं पावनं परमं शांतं पावसेवासिनं भजे सोहं सिद्धि सुसंपन्नो नादसंधान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं गापडी गारहस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् हरि हरि हरि
परमांस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी मिलिंगदानी ज्या लिहिलेल्या आहेत त्या सद्भक्त रेवतीताई आपल्याला वाचून दाखवणार आहेत. तत्पूर्वी सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 1988 जानेवारी महिन्यात 9 ते 14 तारखेच्या दरम्यान झालेल्या औरंगाबाद नांदेड गोवटे या आनंद यात्रातील काही क्षणचित्र आपण पाहत आहोत. 11 जानेवारी रोजी सायंकाळी विष्णुपुरी धरणाच्या विश्रामगृहात स्वामीजींसह आम्ही 15 साधक मुक्कामासाठी उतरलो होतो. ध्यानानंतर उत्स्फूर्तपणे स्वामीजींनी गीतेच्या 5व्या अध्यायाखेर झालेल्या ध्यानयोगाचं अतिमार्मिक विवरण केलं. आनंद यात्रेचा 3रा दिवसही संपत आला होता. विश्रामगृहातील भोजनखोलीत एक भलं मोठं शिशू टेबल होतं. त्याभोवती 15-16 खुर्च्या होत्या. अन्य मुलांनी गुपचूपपणे स्वामीजी आणि सरला त्यांचं ताटं त्या टेबलाच्या मध्यावर मांडली आणि भोवताली सर्व मुलींनी दाटीवाटीने बसले. बरेच दिवसांनी स्वामीजींच्या समोरीत अन्ना सर्वांना मनसोक्त जेवणाचा आनंद मिळाला. गेले काही दिवस मोठमोठ्या मंडळींबरोबर स्वामीजी जेवत असत. जेवताना त्यांच्या गंभीर विषयावर चर्चा चालत असत. कारण समाजकारण, अर्थकारण, धर्माची पुनर्स्थापना इत्यादी जमीन समस्यांच्यावर बोलण्याचा अनेक मुलांना थोडा वीटच आला होता. स्वामीजी सुद्धा फार काय असेल त्याची प्रमुख नसत. अंतर्मुक्तकडे असलेली त्यांची ओढ अशा प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत असे. अत्यंत आनंदात अन्य सर्व साधकांची स्वामी आणि सरला त्यांच्या पंक्तीला जेवण झाली. जेवताना उत्स्फूर्तपणे स्वामीजी उद्गारले, या वास्तूने असं प्रेमाचं वातावरण कधीच अनुभवलं नसेल, असे क्षण कधीच पाहिले नसतील. या वास्तूने जर आपलं आत्मवृत्त लिहिलं तर कधी काही असे दोन अविस्मरणीय दिवस येऊन गेले असं ते लिहिले. आबासाहेब दंडरे स्वामीजींच्या शेजारीच बसलेले होते. त्यांनी अधिक संमतीदर्शक मान हलवली. ते म्हणाले, खरं आहे, इथे येणारे पाहुणे फार मुलावे असतात. स्वामीजींसारखे संत आणि त्यांचा साधक परिवार इथे येणं आणि त्यांनी या ठिकाणी वास्तव्य करणं, दासबोध ज्ञानेश्वरी यातील ओव्यांचा स्वामींच्या मुखातून उच्चार ऐकणं हा या वास्तूसाठी दुर्मिळ भाग्ययोगच आहे. जेवणानंतर निजामीत झाली. मुलांमध्ये दबलेल्या आवाजात एकमेकांची चेष्टा करणं आणि विस्मय खिजवणं काही वेळ चालू होतो. मग सर्व मंडळी शांत झोपू गेली. दुसऱ्या दिवशी मंडळमध्ये आल्याचे कीर्तन होतो. पूजेने अनंतराव कीर्तनाला उभी राहिली. श्रीकृष्णाचा जन्म आणि त्याच्या बाललीला यांचं प्रेमीने कथन ते करत होते. खणखणीत आवाज, गोड गळा, निषिद्ध वाणी, भगवद्गीतेचा डोळ्या वाटे उघडणारा आविष्कार, या सर्वांचा अनुभव घेता घेता सारे मंत्रमुग्ध झाले. यमुनेच्या काठावर गोपगोपींचे भगवंतांनी केलेल्या विविध क्रीडा प्रकाराचं फार बहारदार वर्णन अनंतराव करत होते. वयाच्या 68व्या वर्षी फुगडी, हनाना, रणगुडा असे खेळ अनंतराव लिलोवा खेळताना पाहून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. फुगडीसाठी मोठ्या उत्साहानं आणि प्रेमानं त्यांनी स्वामीजींना व्यासपीठावर बोलावलं. स्वामीजी आणि अनंतराव फुगडी खेळले. पंढरीच्या आळवंटात मंडळांच्या कीर्तनात संत मंडळींनी कशी फुगडी घातली असेल याचा प्रत्यय जमलेल्या हजारो श्रोत्यांना येत होता. स्वामीजींनी घातलेली फुगडी आजही देवासमोर मिटत नाही. किंचित तिरकी नाही, खांदे थोडेसे पुढे, लयबद्ध पावले आणि अतिमृदूतीने धरलेले अनंतरायांचे दोन हात. मला वाटतं त्या वृंदावनातल्या गायीगुरूंना आणि गोपगोपींना वेध लावणारा मोरपीसधारी सगुण परमात्मा आमच्या मुखात आमच्यात अवतरला होता. अखेरीस स्वामीजींच्या मंगल हस्ते दहीहंडी फोडण्याचा सोहळा झाला. गोपाळकृष्णांच्या संकीर्तनाने अवघ्या आसनांचा दिंडून गेले होते आणि त्यातच दहीहंडी फुटून त्यातला प्रसाद एका मोठ्या वस्त्रात गोळा करून अनंतराव स्वतःने वाटत होते. युधिष्ठिराच्या यज्ञात शिरलेल्या अर्ध्या सुवर्ण शरीरी मंजुषासारखे आणि भक्त त्या प्रसादाचा कण प्राप्त व्हावा म्हणून गर्दीत धडपड करत गेलो. मोठ्या प्रेमाचा कल्लोळ अनुभवायला मिळत होता. अनंतरावांच्या चरणांवर मस्तक ठेवण्यासाठी डोळ्या धाबल्या भक्तांची एकच झुंबड उडाली. कसंकसं अनंतरावांनी हातांना धरून त्यांच्या भोवती स्वयंसेवकांचं कडं करून त्यांना सभागृहाबरोबर बाहेर न्यावं लागलं. सभागृहालगतच्या एका हॉलमध्ये स्वामीजी आणि अनंतराव पुन्हा एकदा भेटले. प्रेमाच्या महापुरात बोलण्यासारखे काहीच नव्हते. साऱ्या चर्चा थांबून गेल्या होत्या. स्वामीजींनी अनंतरावांनी अतिशय प्रेमाने एका जुन्या प्रसंगाची आठवण करून दिली. ते म्हणाले, आजचा हा योग फिरून 25 वर्षांनी आला आहे. 25 वर्षापूर्वी आमच्या दादांनी म्हणजे श्री दादगणे महाराजांनी काल्याचं कीर्तन केलं होतं आणि तेव्हा दहीहंडी फोडण्यासाठी सोनपंत दांडेकर आले होते. आम्ही सर्वजण ऐकून भाविक झालो. 25 वर्षापूर्वी निश्चित काय घडलं होतं याची आताच नाही का आम्हाला प्रचिती आली होती? दुसरं अजून काय बोलावं?
श्रीकृष्ण अर्पण असतो.
अभिजित अभंगमन राम हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. तेरी रंग भूमि है विश्वधरा, सब खेल में मेल में तू ही तू है.
सब खेल में मेल में तू ही तू है, सागर से उठा बादल बन के, बादल से फूटा जल हो करके, फिर नहर बना नदियां गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है। चींटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया, कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, अंबर तेरा तू एक ही है, अंबर तेरा तू एक ही है। यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया, तू कड़ा कहे और न कोई दिखा, बस मैं और तू सब एक ही है, बस मैं और तू सब एक ही है। हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंग भूमि है विश्वधरा, सब खेल में मेल में तू ही तू है, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है।
Also, किती महिने राहिलास तू इंग्लंड मध्ये?
7 महिने होतो।
तुला 7 तर मी काही म्हणायला नाही सांगणार।
माझी माऊली मी तुझे लेकरू, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, सुखे वास करू जगामाजी, सुखे वास करू जगामाजी, जगामाजी, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, तू माझा सोयरा सज्जन सांगाती, तू माझा सोयरा सज्जन सांगाती, करी दिन राती आठवण, करी दिन राती आठवण, आठवण, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, गुरु राया माझा तुझी प्राण सखा, गुरु राया माझा तुझी प्राण सखा,
दावी मग निका मोक्ष मार्ग दावी मग निका मोक्ष मार्ग मोक्ष मार्ग तू माझी मौली मी तुझे लेकरू माधव म्हणी तुझ येतो का पुती माधव म्हणी तुझ येतो का कुती जाओ अहंगाती ज्ञान बोधे जाओ अहंगाती ज्ञान बोधे ज्ञान बोधे तू माझी मौली मी तुझे लेकरू सुखे वास करू जगामाजी सुखे वास करू जगामाजी जगामाजी तू माझी मौली मी तुझे लेकरू।
आपण परमार्थ करत असलो, पारमार्थिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असलो, तरी परमार्थाला पोषक वातावरण केंद्रात किंवा घरी आपण एकटे असू किंवा साधक विश्वात असू तरच असते, एरवी क्वचित असते। जेव्हा परमार्थाला पोषक वातावरण नसते तेव्हा साधक भाव कसा टिकवावा? उदाहरणार्थ प्रवासात, घरी FM CD फिल्मी गाणी चालू आहेत ज्यांचे संस्कार पूर्व काळात आपल्यावरही झालेले आहेत पण आता परत नको आहेत, प्रयत्न केला तरी मग गाण्यांच्या पुढच्या ओळी मनात उमटतात, उमटल्या नाही तरी ऐकलेल्याचे पडसाद पुढे काही काळ राहतात, अशा वेळी काय करावे? प्रत्येकाच्या पुढची घरातली परिस्थिती वेगळी असते। काही घरांमध्ये सकाळी उठल्यापासून अगदी शांत वातावरण असतं, कोणी कोणाशी बोलतात देखील माफक, आवश्यक तेवढं। काही घरांमध्ये सकाळी उठल्यापासून हास्य विनोद गप्पा खाण्याच्या गोष्टी अशा जोरजोरात चालू असतात, काही घरांमध्ये हे अशा प्रकारे CD FM रेडिओ। मला आठवतो मी एका आमच्या नातेवाईकांकडे राहायला जायचो, त्या काळात सिलोन आकाशवाणी सिलोन केंद्र रेडिओचं लहान होतो, आमच्या घरात जे वातावरण होतं त्याच्यापेक्षा अगदीच भिन्न वातावरण होतं। सकाळी उठल्यापासून सिलोन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची भारतात असलेली हिंदी गाणी अशी त्यांच्याकडे चालू असायची। मी त्यांच्याकडे तसंच जात राहिलो, पुढे सिलोन बंद झालं आणि विविध भारती सुरू झाली। सगळ्या जाहिराती घरातल्या लोकांचा पाठ, सगळी गाणी पाठ, आता कोणतं गाणं लागणार आहे हे देखील ओळखत असत. माझी स्वतःची अशी कल्पना आहे, मी विचारलं तर त्या घरातल्या ज्या भगिनी होत्या त्यांना गाण्याची आवड होती. हळूहळू त्या लावायच्या त्याची सगळ्यांना सवय झाली आणि सगळे त्या नादातच काम करत असत. घराबद्दल माझी अशी कल्पना आहे स्वतःची की प्रत्येकाला आपल्या मना विचाराप्रमाणे चालण्याचं स्वातंत्र्य जर घरात हवं असेल तर आवाज नसला पाहिजे. असा जुलमी आवाज गाण्यांचा, ऐकायचं नसताना ऐकायला लागावं आणि एखाद्या कोणाच्या तरी आवडी खातर सगळ्यांची शांतता डिस्टर्ब होणं हे चांगलं नाही. कोणाला बातम्यांचा शौक असतो, कोणाला गाण्यांची आवड असते, मग त्याच्यात भावगीत असतील, मराठी जुनी गाणी असतील, पण ती सगळ्यांना ऐकवणं बरोबर नाही असं वाटतं. एका घरी मी गेलेलो होतो तर सकाळी उठल्यापासून येरझारा घालत दोन खोल्यांचं घर, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम, रुद्र, ओमान, श्री सूक्त, पुरुष सूक्त एका पाठोपाठ एक त्या घरातली एक व्यक्ती म्हणत असे तेव्हाही आपली स्वतःची शांतता भंग पावते आहे असं मला वाटायचं. दुसऱ्याची शांतता भंग करण्याचा घरात कोणालाही अधिकार नसला पाहिजे. घर म्हणून जर असेल तर आपल्या स्वतःपुरतं ऐकावं किंवा एक वेळ असावी की त्या वेळेमध्ये टीव्ही असेल, त्या वेळेमध्ये बातम्या असतील, त्या वेळेमध्ये गाणी असतील, पण ती साधनेची अथवा सकाळची वेळ नसावी. या घरातल्या, मी सांगतो त्या घरातल्या मुलांना त्यांची शाळेमध्ये शिक्षणात अक्षरशः पिछेहाट झाली, कारण सकाळी उठल्यापासून जर सगळं असं ऐकत असतील तर गृहपाठ देखील सांगितलेला करून घ्यायचा मुलं विसरायची, असं चांगलं नाही. पण प्रत्येकजण आपलं घर चालवत असल्यामुळं स्वतंत्रपणाने आपल्या मताला विचारतो कोण. अशा वेळेला काय करायचं हा खरंच फार मोठा प्रश्न आहे. आपल्यापैकी कोणीही अशा परिस्थितीत जरी सापडला तरी हैराण झाल्याखेरीज राहणार नाही. हे होऊ नये हे चांगलं, पण जर होतच असेल तर काय करणार असा प्रश्न आहे. अशा वेळी काय करावे? साधनेच्या वेळेला, आणि काही काही घरं लहान असतात, दोन खोल्यांची तीन खोल्यांची अशी घरं असतात, तिथं सगळीकडे आवाज ऐकू येतो याचं भान असलं पाहिजे. पण जर असं असेल तर साधने करता आपण दुसरीकडे शांत ठिकाणी जाऊन बसावं असं मला वाटतं. सगळे उठायच्या आधी आपण उठावं आणि ध्यान करावं हे प्रत्येक वेळेला व्यवहार्य होईल असं खरंच सांगता येत नाही. कमी अधिक दमणूक झालेली असते, झोप पुरी झालेली नसते, अशा वेळेला काय करणार असा प्रश्न याच्यानंतर लगेच येईल जर मी असं उत्तर दिलं तर. आपण उठावं आणि बाहेर जावं, ध्यान करून परत यावं. माझ्या मते हाच त्याला चांगला उपाय आहे. काय अर्धा तास पाऊण तास आपल्याकडे जर गाडी असेल, स्कूटर असेल, तर एखाद्या शांत ठिकाणी जावं, ध्यानाला बसावं आणि परत यावं. कधी कधी असं काही नसताना देखील अगदी एका खोलीत राहणाऱ्या लोकांच्या बाबत पंचाईत होते. घरात कामं चालू असतात, आवश्यक तेवढं बोलणं तर गरजेचं आहे. अशा वेळेला त्या एका खोलीत कोणी आजोबा पलंगावर झोपलेले असतात, पेपर कोणी वाचत असतं, घरात बसून जागा नसते, बाहेर जावं आणि ध्यान करून परत यावं. मी जवळपास आम्ही 3-4 वर्ष एका खोलीतच राहिलो, 5 वर्ष एका खोलीतच राहिलो पुण्यात आलो तेव्हा. रामकृष्ण आश्रमात मी ध्यानाला जायचो, सायकल घ्यायची, रामकृष्ण आश्रमात जायचं, ध्यान करायचं. ध्यान झाल्यानंतर तेव्हाचं माझं रुटीन असं होतं की स्वामीजींकडे दुकानात जायचं आणि परत घरी यायचं. पण आपण आपला रस्ता शोधला पाहिजे असं मला वाटतं. मला कानाचा एक तसा किरकोळच आजार त्याचं नाव लिहिलंय त्यांनी MENEIERS काय मायनरिसिस. हो, त्यामुळे कानात बारीक आवाज नाद असतो, कधी कमी कधी जास्त. बऱ्याचदा तो कामात असताना जाणवतही नाही, मात्र ध्यानाला बसल्यावर कधी कधी मन शांत होत असताना तो जास्तच जाणवतो. मन त्या नादाबरोबर राहते. अशा वेळी काय करावे? असा एक प्रश्न विचारलेला आहे. मलाही नीट आयडेंटिफाय झालेलं नाही अजून, पण मला बरं का डॉक्टर, थंडीमध्ये मला एक आवाज ऐकू येतो, असा धक 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 असा आवाज ऐकू येतो. विशेष करून ध्यानाला बसलेला असताना तो जास्त ऐकू येतो. कित्येकांना अशा प्रकारे, पण मला अजून नीट कळलेलं नाही की मला तो विकार आहे की नाहीये. एरवी कधी नाही, पण जेव्हा खूप थंडी पडते तेव्हा मलाही असा एक आवाज ऐकू येतो आणि त्याचा मला त्रास होतो. एरवी जाणवत नाही, पण जेव्हा शांत असू तेव्हा तो थोडा थोडा ऐकू येत राहतो, अगदी आपल्याला ऐकू येईल असा. मागं एकदा मी चिपळूणला गेलो होतो आणि कोणी माझ्या समोर आलं. त्या बाई असं सांगत होत्या की कानात सतत एक बारीक आवाज येतो. नुकतंच मी एका डॉक्टरांकडे वैद्यांकडे गेलो होतो बरं का, आणि तिथं त्यांच्याशी बोलत असताना एक पेशंट आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की मला असा सारखा एक आवाज ऐकू येतो असं सांगितलं होतं. तर ते म्हणाले की रात्री तुम्ही म्हणाल कसला सत्संग चाललाय का काय चाललाय, चमचाभर दुधामध्ये किंचित विरजण लावा आणि एक लसणाची पाकळी त्याच्यामध्ये टाका. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं जे अगदी चमचाभर दही आणि लसूण त्याच्यामध्ये असेल तर तो खा, तुमचा आवाज जाईल असं ते वैद्य म्हणाले. नुकतंच ऐकलेलं असल्यामुळे मी त्या बाईनं तो उपाय सांगितला. त्याच्यानंतर 2 वर्षांनी मी चिपळूणला गेलो आणि परत चिपळूणला थांबलो तेव्हा त्या भेटल्या आणि म्हणाले की अहो काय बरं बसलं माझं, पण या लसणाच्या पाकळीच्या उपायाने माझा आवाज गेलेला नाहीये. डॉक्टरी उपाय हाच, म्हणजे काय करावा काय त्याच्यामध्ये जर असेल काही ना काही उपचार तर त्यांनी तो जाईल. तो जातो का डॉक्टर? ते म्हणतात त्या आवाजाबरोबरच जगायला शिकायचं. हा हा, कोणीतरी काही बोलतंय. हा हा, ऐकू नाही येत आहे. कृतू काका, तरी हा त्रास आहे. खूप जणांना हा त्रास असतो. आले आले पुढे आले बोला. हाँ इथे लिहिलंय नाक बरोबर टिमिटस. हो का? मी तो काय काही उपाय नाही. हो नहीं 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 खरच है खरच है. मला प्रथम हा आवाज ऐकवायला माझ्या बाबतीत वाईला आमच्या घरी. तिथे गव्हर्नमेंट प्रेस आमच्या मागे आहे, शासकीय मुद्रणालय आहे. तर मला वाटायचं की या शासकीय मुद्रणालयाचा तो असा धडक धडक आवाज आपल्याला ऐकू येतो. पण तसं नव्हतं, कारण मी विचारायचो की कोणाला आवाज ऐकू येतो, तर कोणालाच आवाज ऐकू येत नाहीये. तर या विकारबरोबर राहायचं असं ज्याला जे डॉक्टरही सांगतात, आणि ज्यांना 31 वर्ष हा त्रास आहे तर तेही गहस्थ सांगतात. तर ते उत्तर आता या परगावी असतात या बाई ज्यांनी विचारलं आहे, फार चांगल्या साधिका आहेत, तर त्यांना आपोआपच याच्यातून उत्तर मिळेल मिळालं. हरी मिहिर ये अभंग म्हण.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
Mm-hmm.
स्मृतिरव गुंजन होत अंतरी, स्मृतिरव गुंजन होत अंतरी, पवित्र तेची पावन मंजिरी, पवित्र तेची पावन मंजिरी, बनी समर्पित भावे रजकण होनी जावे, गुरुसी भजावे रजकण होनी जावे, स्थिति गति मति तुझा कृपे ने, स्थिति गति मति तुझा कृपे ने, गंधित होनी समरसते ने, गंधित होनी समरसते ने, व्यापने जीवन तुझा चिंतन, व्यापने जीवन तुझा चिंतन, अविरत मार्ग क्रमावे रजकण होनी जावे, गुरुसी भजावे रजकण होनी जावे, परम दयेची अमित साठवण, परम दयेची अमित साठवण, घर सर्वथा ऋण तुन घेता वे सुन तेजाचे कण, घेता वे सुन तेजाचे कण, जीवन उजळून यावे रजकण होनी जावे, गुरुसी भजावे रजकण होनी जावे, तुझा निरंतर सेवक भावे, तुझा निरंतर सेवक भावे, चरणी तुझिया रमणी सावे, चरणी तुझिया रमणी सावे, मकरंदासी गुरु माधवे, मकरंदासी गुरु माधवे,
आपल्याला योग्य वाटल्यासच हा प्रश्न घ्यावा ही नम्र विनंती, कारण प्रश्न केंद्रातल्या काही व्यक्तींच्या संदर्भात आहे. आपण मध्ये प्रवचनात उल्लेख केला की काही भाग्यवान साधकांच्या अंतकाळी सद्गुरू स्वतः उपस्थित असतात. उदाहरणार्थ सद्भक्त मंगलखेर, नागपूरच्या साधिका श्यामाताई पेंडसे किंवा गंगावणे काका. आपण म्हणालात की हे सर्व साधक परत आपल्यातच येतील. माझा प्रश्न असा आहे की हे कशा प्रकारचे साधक म्हणून येतील? म्हणजे अगदी शरणागत, उच्च कोटीची भक्ती असलेले, अगदी लहान वयातच येतील का तसे काही मोजमाप नाही. हे सगळे साधक परत साधक म्हणूनच जन्माला येतील हे नक्की आहे. तत्रतम बुद्धी संयोगात लभते पौर्व दैहिकम असं जे भगवंतांनी म्हटलेलं आहे ते जन्म झाल्यावर त्यांना पूर्वजन्मीची साधना परत प्राप्त होईल याच्यातही काही शंका नाही. ज्या अर्थी शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे त्या अर्थी ते तसंच होईल याच्यापेक्षा जास्त मला काही माहिती नाही. या ज्या गोष्टी आहेत ज्या शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यावर माझी श्रद्धा आहे. स्वामीजीही असं सांगायचे की या व्यक्ती परत आपल्याच अवतीभोवती जन्माला येतील आणि लहानपणापासूनच साधना करू लागतील असं स्वामीजी सांगायचे. त्याच्यावर त्या वचनावर माझी श्रद्धा आहे. मला याच्यातलं थेट काही माहिती नाही हे मी तुम्हाला सांगतो. एक गोष्ट ज्ञान म्हणून आहे आणि एक श्रद्धा म्हणून आहे. मला आत्मदर्शनाविषयी माहिती आहे. मला देवदर्शनाविषयी माहिती आहे. मृत्यूनंतरची जी गोष्ट आहे आणि पुन्हा जन्माची जी गोष्ट आहे त्याबाबत शास्त्रावर माझी श्रद्धा आहे. भगवद्गीता तस्मात शास्त्रं प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थितौ असं म्हणते. ते शास्त्र प्रामाण्य मान्य आहे. आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या विश्वामध्ये अपघात नाहीत. नियमाप्रमाणेच सगळं चालतं. एखादा साधक नसलेला दुसऱ्या जन्मात फारच उच्चीचा साधक झाला असं होणं शक्य नाही. आणि एखादा साधक त्याच्या पुढच्या जन्मात क्रूरकर्मा झाला असं होणं शक्य नाही. साध्या तर्काला देखील समजतं. त्या तर्काप्रमाणे देखील ही सगळी मंडळी परत सद्गुरूंच्या भोवती जमा होतील अशी माझी श्रद्धा आहे. आता हे कसे म्हणून येतील, कशा प्रकारचे साधक म्हणून येतील मला माहिती नाहीये. फार उच्च कोटीचे अगदी शरणागत असे येतील का तेही मला माहिती नाहीये. ते देह ठेवताना जसे होते तसा गुण घेऊन ते जन्माला येतील. एकदम उच्च कोटीचे कसे येतील, पण त्यांचा प्रवास मात्र अखंड राहील. आणि ते उच्च कोटीचे असतील तर उच्च कोटीचे म्हणून येतील. तुमच्या धंद्यामध्ये काल जी अखेरीची शिल्लक म्हणून तुमच्या तिजोरीत असते तर ती आजच्या दिवसाची आरंभीची शिल्लक असते का, त्याच्यामध्ये एकदम हजारो नोटांची वाढ होते, होण्याची कोणतीच शक्यता नाही. जी कालची अखेरीची शिल्लक ती आजची आरंभीची शिल्लक. म्हणून जिथं त्यांचं पूर्वसूत्र तुटलेलं होतं ते पूर्वसूत्र त्यांना प्राप्त होतं. आणि आपल्या सगळ्यांबाबत तसंच झालेलं आहे अशी देखील माझी श्रद्धा आहे. ते लहान वयातच येतील का तसं काही सांगता येत नाही, तसंही काही सांगता येत नाही. परत एकदा त्यांच्या ठिकाणी एक वैचारिक प्रक्रिया होईल असं मी तर्कानी म्हणतो. ते ज्या जन्मात ज्या घरात जन्माला येतील तिथं त्यांना सगळ्या प्रकारचं व्यवहाराला योग्य असं शिक्षण मिळत असताना त्यांना पारमार्थिक ओढ निर्माण होईल. पण कोणत्या वयात निर्माण होईल कोण जाणे, पण ती त्यांना निर्माण होईल आणि ते त्याप्रमाणे येतील. मग कदाचित ते अगदी 15व्या वर्षी येतील, 10व्या वर्षी येतील, आईच्या पोटात असताना देखील इथं येतील, अथवा 30व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी येतील, त्यांनी काही फरक पडत नाही. त्यांना ते येतील तेव्हा त्यांची ती सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय मात्र येणार नाहीत. भावनिक वैचारिक प्रक्रिया प्रश्न त्यांच्या आत असणारे त्याची उकल त्यांची त्यांना होईल आणि ते सत्संगतीला येतील. ते येतील हे नक्की. कोणत्या वयात येतील हे काही सांगता येत नाही. अगदी त्यांच्या त्यांची कर्म त्यांचं जीवन पूर्वजीवन येण्याच्या आधीचं जीवन एवढं अनुकूल किंवा अनुरूप नाही असं दिसलं तरी येतील. आणि येतील ते एकदम भावानी श्रद्धेनी वाढत्या चढत्या श्रद्धेनी साधनाही करू लागतील. आणि त्यांना साधना करताना समाधान मात्र जरा लवकर मिळेल. तरी देखील चालू जन्म हा खूप महत्वाचा असतो. चालू जन्मामध्ये तुम्ही ज्या नेटानी नंतर विवेक करता त्या विवेकानी निर्माण झालेली जी सहज वैराग्य भावना आहे ती किती जोपासता. तुम्ही मन शांत होण्याबद्दल, इंद्रिय देखील त्याचं दमन करण्याबद्दल किती जागरूक असता यावर पुढचा प्रवास अवलंबून राहतो. मागचं तुम्हाला मिळेल. म्हणून कोणाकोणाला सद्गुरूंच्या स्पर्शाने सद्गुरूंना पाहिल्याबरोबर देखील चांगलं ध्यान लागतं अशी अशा व्यक्ती आहेत. अनुग्रहाच्या वेळेला चांगलं ध्यान लागतं अशा व्यक्ती आहेत. फारच चांगलं ट्रान्समध्ये गेले अशा व्यक्ती आहेत. पण नंतर त्यांनी त्याला हाताला धरून त्यांची जी कर्म आहेत ती कर्म शास्त्राने सांगितली तशी विवेक वैराग्य शमदमादी षटक अतिशय तीव्र मुमुक्षा अशी राखणं गरजेचं आहे. तेवढ्यावर वेळेस स्वतःची पाठ थोपटण्यात अर्थ नाहीये की त्यावेळेला लगेच मला अनुग्रह झाला आणि मी ट्रान्समध्ये गेलो. पुढे काय केलं? पुढे काही नाही, मग आता कुठे असतो? आता केंद्रातही येत नाही, आता थोडा हळू पडला, तर तेही कर्मावर अवलंबून आहे. म्हणून तुमची जिज्ञासा, तुमची मुमुक्षा ही सतत राहणं गरजेचं असतं आणि त्याला धरून सद्गुरु सहाय्यभूत होतात, चालायचं असतं तुम्हाला. त्यामुळे त्यांचं त्याच तर्कानी किंवा त्याच लॉजिकनी जे जन्म तर तशा प्रकारे त्यांना नक्की मिळेल. भगवंत तर म्हणतात शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. अत्यंत शुचिर्भूत वातावरणात त्यांचा जन्म होतो आणि हे अगदी खरं आहे, कारण भलत्या संत्या वातावरणात जर जन्म झाला तर तो कसा परमार्थ करणार? शक्य नाहीये. शिवाय थोडंही स्वास्थ्य नसलेलं जर घर असेल, आर्थिक विवंचना कटकट, एक किमान स्थैर्य तरी गरजेचं आहे. आई वडील देखील तशा एका विशिष्ट पातळीचे खरंच आवश्यक आहेत. माझा एक मित्र होता, त्याचे वडील नंतर पोलीस खात्यात होते आणि त्यांचं घरच बदललं, त्यांची बदली झाली, त्यांना दारूचं व्यसन लागलं. रात्री 2-2 वाजेपर्यंत घरात भांडणं, लाथा घालून वडील उठवतायत मुलांना, अशा याच्यात किमान शांतता देखील नाही. अशा परिस्थितीत काय परमार्थ करणार? त्यामुळं शुचीनाम याचा अर्थ अगदी ऋषींच्या, मुनींच्या, संतांच्या घरातच जन्म, सामान्यत अत्यंत सुसंस्कारित आणि उत्तम घरात जन्म, आणि मग त्याला धरून त्यांनी त्याचं कर्तृत्व पुढे न्यायचं आहे. त्याचे पूर्वसंस्कार त्याला प्राप्त होतील आणि त्याला धरून त्यांनी संतांकडे जाऊन परत एकदा साधनेचा जोर लावायचा आहे. हा जोर लावत असताना पूर्वी केलेली साधना मात्र त्याला सहज जमते, तो तिथपर्यंत लगेच येऊन पोचतो. लगेच याचा अर्थ कधी कधी त्या क्षणाला किंवा कधी कधी 2-4 वर्षात तिथपर्यंत येऊन पोचतो आणि त्याच्या पुढे त्याची वेगाने साधना व्हायला सुरुवात होते. प्रोव्हाइडेड याही जन्मात तो तसाच सावध राहून परमार्थ करणारा असला पाहिजे, असे हे प्रश्न होते. आपण थोड्या वेळ नाम घेऊ बरं का. आपण प्रणव उच्चार, ओंकार, तोही सगळ्यांनी मिळून बरोबर करणार आहोत. शांत बसा, शांत व्हा, काम क्रोध लोभरहित, ओम म्हणत असताना हृदय कमल चक्रापासून बर का, ते जसा जसा ओमचा उच्चार आपण करू तसे चिदाकाशात चाललेले आहोत असा भाव जरा. चिदाकाशात परमात्मा भावनेने स्थिर रहा. परमात्म्याचा स्पर्श म्हणजे शांतीचा स्पर्श अनुभवा. अगदी 2 मिनिटं आता ध्यानाला बसायचं आहे. हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण प्रभु राम 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 बोला पुंडली कवर दे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि 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 हरि।